क्या बात है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये नया है यह ऑडिओज व्हिडिओज सगळ्या गोष्टींचा वापर करून हा नवीन जो आहे कोणीतरी त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत, ऐकण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकूणच तो आला, तो नाशिकमध्ये नवीन आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलंच कळालं. पण त्याला नाशिकबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. बरं, आता ही एक महत्वाची गोष्ट झाली असली तरी सुद्धा कालचा संपूर्ण दिवस मी आणि रेड एफ एम 93.5 वर बोलणारा प्रत्येक आरजे त्याला जाम वैतागला होता. कारण त्यानं प्रचंड त्रास दिला सगळ्यांना, खूप जास्त इंटरफेअर केलं त्यांच्या शोजमध्ये, आरजेच्या शोजमध्ये जाऊन नको नको त्या गोष्टी केल्या. इथं येऊन तो काय ढोल वाजवत होता, टाळ्या वाजवत होता, कच 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 करत होता. कच 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 इन द सेन्स करतो ना आपण, तसं असं सगळं ते सगळं चाललेलं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टींनंतर शेवटी आम्ही सगळ्या आरजेजने ठरवलं की बाबा रे ठीक आहे, ह्या जो कोणी नवीन आहे याला सहन करण्याची एक ताकद, एक आंतरिक शक्ती वाढवूयात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभी तो नया है यह, इसे भी पता चलेगा हम क्या चीज है. सो उसे कब पता चलेगा, वो आपको जरूर पता चलेगा, थोड़ी ही देर में पता चलेगा आपको. फिलहाल थोड़ी ही देर में 400 ट्रैक्स आपको सुनाए. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.